दिवा हे प्रकाशाचं रूप, अंधकाराचा नाश करून तेजोमय विश्वात नेणाऱ्या प्रभेचं प्रतीक, असत्याकडून सत्याकडे नेणारा देवदूत, सूर्याच्या प्रभेची प्रतिमा अशा दिव्याला आपण वंदन करूया. या दिव्याच्या उवाळणीनं आपण देवदेवतांना प्रसन्न करूया.
दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला तुळशी पाशी, उजेड पडला विष्णू पाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातली पीडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, घरच्या धन्याला उदंड औक्ष देवो.